मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं कुपोषण मुक्त गाव या कार्यक्रमामध्ये। आज आपण जाणून घेऊया की गर्भावस्था कळताच आपले रजिस्ट्रेशन करणे का गरजेचे आहे याबद्दल। चला तर मग ऐकूया।
अरे मनोज भाऊ, येणाऱ्या नवीन पाहुण्याची बातमी मिळाली का? तुमच्या आनंदाचा ठाव ठिकाणा नाही राहिला।
हा 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 हा, नमस्कार आशा दीदी।
नमस्कार नमस्कार
ताई, बातमी तर आनंदाचीच आहे। तुमच्या घरात मिठाई पोहोचली ना?
हो हो भाऊ, आणि हेच ते वेळ आहे तुमच्या पत्नीला दाखवायचे की तुम्ही एक जबाबदार पिता बनण्यासाठी पूर्णपणे तयार आहात। तुमच्या पत्नी आणि होणाऱ्या बाळाचा पूर्ण काळजी घ्या।
ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे, आणि मी माझ्या पत्नीची पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न करतो। पण या सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे समजता, तर तुम्हीच मला सांगा की मला काय करायला हवे।
हा हा, का नाही भाऊ, गर्भवतीचे नाव आशा किंवा एनएम ताईकडे नोंदवणे म्हणजेच गर्भावस्थेची नोंदणी करणे या वेळेस सगळ्यात महत्त्वाचे काम आहे।
ते कसे काय ताई?
ते असं की गर्भ ठरल्याबरोबर लवकरात लवकर नोंदणी करा आणि निरोगी आई आणि स्वस्थ बाळ मिळवा।
छान ताई, तर जरा खुलून सांगा या सुवर्ण संधीबद्दल।
बघा, गर्भावस्थेची नोंदणी करणे याचे चार मोठे फायदे आहेत। पहिला, गर्भवती आणि होणाऱ्या बाळाची नियमित तपासणी होऊ शकेल, ज्यामुळे हे कळते की आई आणि बाळ ठीक आहे की नाही आणि कोणत्याही धोक्याला समजू शकतो आणि टाळू शकतो। दुसरा, गर्भावस्थेतील सरकारी योजनांचा लाभ मिळेल, जसे की जननी सुरक्षा योजना, अमृत आहार योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आणि मातृत्व अनुदान योजना किंवा अन्य योजना। तिसरा, महिलेची आणि बाळाच्या जन्मानंतर बाळाचीही सर्व आवश्यक लस मोफत लावल्या जातील, जे त्यांना विविध प्रकारच्या संक्रमण आणि आजारांपासून वाचवतील। चौथा, अंगणवाडीतून गर्भवतीला पोषक आहार मिळेल।
अरे वा दीदी, हे चार फायदे तर खूप उत्तम आहेत। आता मी लवकरच माझ्या पत्नीची गर्भावस्थेची नोंदणी करेन।
होय मित्रांनो, गर्भाची नोंदणी जितकी लवकर केली जाईल तितकीच चांगली आहे। तर मग आपल्याला यामधून काय नवीन कळले ते आम्हाला सांगा, जे तुम्हाला याआधी माहीत नव्हते। तुमच्या फोनमधील नंबर 3 चे बटन दाबून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।